नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशिक खबरो दिता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 7 सप्टेंबराक गोंयांत जावपी अस्तंत विभागीय परिशदेचें उक्तावण करतले अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 6 सप्टेंबर सावन 2 दिसांच्या गोंय भोंवडेर आसतले. 6 सप्टेंबराच्या सांजे वेळार ते गोंय भाजपाच्या नव्या मुख्यालयाचें उक्तावण करपाचे आसात, जाल्यार 7 सप्टेंबराक सकाळीं विभागीय परिशदेचे बसकेचें अध्यक्षपद सांबाळून सांजे वेळार ताळगवां श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर 3 वरांचेर गोंय पुलिसांच्या प्रेसिडेंट्स कलर्स अवॉर्ड दिवपाच्या कार्यावळींत मुखेल सोयरे म्हणून हाजीर रावतले अशी म्हायती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. हे शिवाय 9 सप्टेंबराक केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांच्या हस्तुकीं सांजेच्या 5 वरांचेर परवरी उड्डाण पुलाचें उक्तावण जातलें अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोवा उज्ज्वला येवजण वरवीं राज्यांतल्या घरगुती एलपीजी आनी पीएनजी ग्राहकांक दर वर्सा 3 घरगुती गॅस सिलिंडराच्या पयशे डीबीटी वरवीं थेट बँक खात्यांत जमा करपाची येवजण राज्य सरकार 5 सप्टेंबरच्यान चालीक लायता अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. 3 सिलिंडरांच्या खर्चा खातीर 3,000 रुपया रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत सरकार जमा करतले. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या येवजणे खातीर नागरी पुरवठा संचालनालया वरवीं 100 रुपया कोटीची तरतूद केल्या. ह्या येवजणे खातीर उत्पन्नाची कसलीच अट ना. एका कुटुंबाक फकत एका घरगुती गॅस जोडणीक ह्या येवजणेचो फायदो मेळटलो अशी म्हायती तांणी दिली. सध्याचे ग्रह आधार आनी दिनदयाळ समाजीक सुरक्षा येवजणेचो लावार्थी गोवा उज्ज्वला येवजण अर्ज आनी बँक पासबूक घेवन अर्ज करूंक शकता, जाल्यार ग्रह आधार आनी दिनदयाळ सुरक्षा येवजणेचो लाव न घेवप्यां खातीर ओपन कॅटरींग लाभार्थ्यां खातीर वेगळे अर्ज उपलब्ध करतले अशी म्हायती मुखेलमंत्र्यांनी दिल्या.
म्हज्या सरकारान हांवें 2022 प्रॉमीस केल्ले, हांव परत जर मुख्यमंत्री जालो जाल्यार वर्साक आमी 3 सिलिंडर फुकट दितले म्हणून येता त्या 5 तारखे दिसा फ्री सिलिंडर दिवपाचे फॉर्म तुमच्या पंचायतीनी अवेलेबल करतले, आमदारा कडेन अवेलेबल करतले. आमदार सगळ्यांचे फॉर्म भरून घेतलो. इट इज व्हेरी सिंपल, फॉर्म भरपाचो, पासबूक लावपाचो, एलपीजीचो बूक लावपाचो, सिलिंडराचो, आधार कार्ड आनी वोटींग कार्ड, चारूच डॉक्युमेंट लावन तुमी फॉर्म भरून दिवपाचो. 9 किंवा 10 तारखे दीस पयशे तुमच्या अकाउंटाचेर येतले, वांगडा 3,000 रुपया 3 सिलिंडराचे.
2025-26 वर्साचे मुख्यमंत्री वशिष्ठ गुरु पुरस्कार जाहीर जाल्यात. राज्य पातळीची शिक्षक दीस कार्यावळ 5 सप्टेंबराक सकाळी 11 वरांचेर पणजीच्या इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभाघरांत जावपाची आसा. ह्या कार्यावळीक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं पुरस्कार विजेत्या शिक्षकांचो भोवमान जातलो. ह्या पुरस्कारां खातीर उत्तर आनी दक्षिण गोंयांतल्या प्राथमीक, माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण क्षेत्रांत काम करपी शिक्षक तशेंच शाळा प्रमुखांची निवड केल्या. प्राथमीक शिक्षक गटान उत्तर गोंयांतल्यान दिवचल म्हालांतल्या सुर्ला सरकारी प्राथमीक शाळेचे शिक्षक ईश्वर रघुवीर परब हांची निवड जाल्या. दक्षिण गोंयांतल्या काणकोणांतल्या चावडी सरकारी प्राथमीक शाळेच्या शिक्षिका आरती अशोक कोलमकर हांची निवड जाल्या. माध्यमीक शिक्षक गटान 4 शिक्षकांची निवड जाल्या. दिवचलच्या साळ खोलपे वाडा हांगाच्या शिवाजी राजे हायस्कुलाचे शारिरीक शिक्षक नितीन डी नाईक, म्हापशेंतल्या दत्ताराम मंत्रवाडी मेमोरियल हायस्कुलाचे देवेंद्र बी साठे, मडगांव आकेतल्या गुजराती समाज एज्युकेशनल ट्रस्ट फॉर द हँडिकॅप स्पेशल स्कुलाचे विशेष प्रशिक्षक प्रशांत तारी आनी काणकोणच्या श्री कात्यायनी बाणेश्वर हायस्कुलाचे चित्रकला शिक्षक गौरीश आर वेर्णेकर हांचो आस्पाव आसा. हायस्कूल मुख्याध्यापक गटान उत्तर गोंयांतल्या पेडणे म्हालांतल्या हणकणे सरकारी हायस्कुलाचे मुख्याध्यापक नरेंद्र एम नायक हांची, जाल्यार दक्षिण गोंयांतल्या साश्टी माल्यांतल्या नुवें हांगाच्या माय दे देवस हायस्कुलाचे मुख्याध्यापिका माबल मारिया परपेचुआ वास दिकोस्ता हांची निवड जाल्या. उच्च माध्यमीक विद्यालय प्राचार्य गटान बार्देश म्हाल्यांतल्या पिर्णा हांगाच्या श्री शांतादुर्गा उच्च माध्यमीक विद्यालयाचे प्राचार्य उमेश पी नायक हांची राज्य पातळीच्या पुरस्कारा खातीर निवड जाल्या. गोंय सरकार म्हादय उदक वळोवपाच्या प्रकरणाचेर तातडीची कारवाय करपाची मागणी म्हादय प्रवाह प्राधिकरणा कडेन करतले अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी एडवोकेट जनरल आनी राज्याच्या कायदेशीर पंगडा सयत जाल्ल्या बसके उपरांत दिली. मुखेलमंत्र्यांनी म्हादय प्रकरणाचेर गोंयच्या म्हादय पंगडा सयत प्राधिकरणान तातडीन संयुक्त पळोवणी करपाची मागणी राज्य सरकार करतले अशें सांगला. गोंय वेधशाळेच्या म्हणण्या प्रमाण पणजे चडांत चड तापमान 32 अंश सेल्सियस आसा, जाल्यार उण्यांत उणें तापमान 26 अंश सेल्सियस नोंद जालां. गोयांत 7 ते 9 सप्टेंबर मजगती दोन मुखेल राष्ट्रीय पावण्यावेले टेनिस बॉल आनी क्रिकेट वस्तादपण सर्त फातोर्डा आनी नावेली जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.